अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी
आपली मराठी।
नमस्कार मंडळी, मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत। माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत। वी म कुलकर्णी यांच्या या ओळी आपल्याला मराठी भाषेचा अभिमान जागृत करतात। महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर मॅडम या आपल्याला भाषा संचालनालयाच्या कार्याविषयी सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत। तर या कार्यक्रमात मॅडम आपलं खूप खूप स्वागत।
धन्यवाद।
मॅडम, भाषा संचालनालय या संस्थेची स्थापना कधी आणि केव्हा झाली आणि या संस्थेचं कार्य कसं चालतं हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल।
1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। त्याच वर्षी मेच्या नंतर म्हणजे अगदी जुलैमध्ये 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालय या कार्यालयाची स्थापना करण्यात आली। या कार्यालयाच्या स्थापनेमागचा उद्देशच हा मराठीकरण, मराठी भाषा निर्मिती हा होता। त्यापूर्वीची प्रशासनाची भाषा होती ती मराठी नव्हती। आपल्याकडे इंग्रजांनी केलेले कायदे आणि तीच परिभाषा ही रुळली होती। नेमकं महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर कामकाजाची भाषा ही प्रशासनाची भाषा कशी होईल आणि ही राजभाषा म्हणून मराठीची निर्मिती झालेली होती, तर ही राजभाषेकडचा जो प्रवास होता तो म्हणजेच भाषा संचालनालयाचा आणि हा आत्तापर्यंतचा होत असलेला हा प्रवास आहे। भाषा निर्मिती म्हणजे काय करतो आपण, तर शब्द निर्मिती करतो। भाषा संचालनालयाची स्थापना ही ह्या प्रशासनात मराठी आणि त्याचबरोबर पदनामं किंवा शासन व्यवहारात वापरण्यात येणारे साधेसुधे शब्द ह्यांची मराठी शब्द निर्मिती म्हणूनच हा प्रवास सुरू झालेला आहे, तो आजतागायत सुरूच आहे। भाषा संचालनाच्या स्थापनेमध्ये प्रशासनात मराठी म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यापूर्वी जेव्हा राज्याची स्थापना झाली तेव्हा संवर्गसहित म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांची निर्मिती म्हणजे आत्ताचं आपण जे मंत्रालय म्हणतो ते पूर्वी सचिवालय होतं, तर सचिवांपासूनचे साध्या क्लार्कपर्यंत म्हणजे कारकून लिपिक वर्गांपर्यंत जी पदनामा आहेत तर त्या पदनामांसहित ही निर्मिती झाली। राज्यकारभार चालवायचा म्हणजे महाराष्ट्र शासनाचं प्रशासन चालवायचं तर ते कोणत्या भाषेतून चालवायचं, अर्थात भाषावर प्रांतरचनेतून निर्माण झालेली ही जी भाषेची निर्मिती आहे ही भाषेची ओढ आहे आपली ही मराठीची, ह्या निर्मितीमध्ये पदनामांची संवर्गाची निर्मिती झाली। आपल्याला माहीत असेल की भाषा संचालनालयाचा पदनामकोश हे पहिलं प्रकाशन होतं आणि प्र के अत्रेंनी ह्याला पदनामकोश म्हणून म्हटलेलं होतं, पण नंतर त्याचं कौतुकही केलं होतं। त्या पदनामकोशातली जी पदनामं आहेत आत्तापर्यंत जी आपण वापरतो आहे ती आता लिलया वापरतो आहेत, या पदनामकोशांपासून आमची भाषा संचालनालयाची निर्मिती झालेली आहे भाषा रचनेसाठी। हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि यानंतर मग राज्यामध्ये अधिनियम, कायदे किंवा नियम यांची सगळी संरचना ही मराठीतून तंतोतंत कशी करायची, तर ह्यासाठी भाषा संचालनाचं कार्य हे बहुमोल आहे।
आणखी कोणकोणते कोश आपण तयार केले आणि ते अजूनही वापरले जातात किंवा त्यांना फार मागणी आहे असं कोणते आहे?
पहिला म्हणजे शासन व्यवहार कोश। शासन व्यवहार कोश म्हणजे ज्याला आम्ही शाव्यको म्हणतो तो आपल्याकडे जास्त वापरला जातो। मंत्रालयामध्ये भाषा जी आपली प्रशासनाची असते म्हणजे टिप्पण्या आणि मसुदा लेखन लिहिण्यासाठी, पत्रव्यवहार लिहिण्यासाठी ह्या शासन व्यवहार कोशाचा आपल्याला उपयोग होतो। आपण जी बोलतो ती भाषा आणि आपण लिहितो ती प्रशासनाची भाषा यात फार अंतर आहे। म्हणजे लोकांकडनं कितीतरी वेळा अशी टीकाही करण्यात येते की तुम्ही साधंसुधं बोलत नाही, तर आपले जे शासनाचे GR आहेत म्हणजे शासन निर्णय आहेत ते समजून घ्यायला फार जरा उच्च प्रतीचं मराठी लागतं. पण ह्यामागे एक छोटीशी एक असा एक भेद मला करावासा वाटतो, बोलताना आपल्यातनं त्यातनं काही दुसरं अर्थ किंवा द्वैअर्थी भाषा निर्माण होऊ नये म्हणून मुख्य म्हणजे ही हे कोश आणि त्यामागचा एक एक प्रतिशब्द आम्ही फार महत् प्रयासाने तयार केला.
अच्छा, ध्वनित अर्थ वेगळा निघू नये,
वाच्य अर्थ निघू नये मुख्य म्हणजे ही ह्यामागची प्रामुख्याने भूमिका आहे. आणि यामध्ये आमच्याकडच्या प्रत्येक विद्वान पंडितांचा विद्वानांचा हा सहभाग आहे.
अच्छा, आणि आता आपण प्रशासकीय भाषेचं सुलभीकरण देखील करत आहात.
हो, कालोघामध्ये भाषा ही क्लिष्टतेकडून बोजडपणाकडून ही सहज सुलभ आणि ओघवती व्हावी ह्याकडे आमचं लक्ष आहे. आणि ह्यासाठी प्रशासनात मराठीचं सुलभीकरण करण्यासाठी आम्ही विविध कोश हे नव्याने सुधारणा करतो आहोत. त्यातलाच एक भाग म्हणून सुरुवातीचा आमचा प्रकाशित झालेला शासन व्यवहार कोश आता आम्ही सुलभीकरणाच्या प्रक्रियेतून नव्याने निर्मित करतो आहोत.
या व्यतिरिक्त सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या भाषा संचालनालयातर्फे कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत?
आमची 52 प्रकाशनं प्रसिद्ध झालेली आहेत आणि यापैकी 29 हे परिभाषा कोश आहेत. आता मी तुम्हाला परिभाषा कोश आणि साधे शब्दकोशाच्यामधला एक फरक सांगते की परिभाषा ही टर्मिनॉलॉजी असते, शासकीय आणि तांत्रिक परिभाषा म्हणजे एखाद्या इंग्रजी शब्दाला पर्यायवाची तो आणि तोच नेमका पर्याय शब्द कसा येईल ह्याच्यासाठीची आमची जी मेहनत आहे ती शास्त्रीय आणि तांत्रिक परिभाषा कोशातनं व्यक्त होते. आणि ह्यासाठी आता तुम्ही म्हणालात ती जनमानसापर्यंत कशी पोहोचेल किंवा लोकांपर्यंत, तर मराठी भाषा हे शिक्षणाचं माध्यम म्हणून आता पुढे होऊ घातलेलं आहे. ह्याची 1960 सालापासूनच आमच्याकडे सुरुवात झालेली आहे. यासाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, गणितशास्त्र यासारख्या शास्त्रीय परिभाषा निर्मितीची जशी आमच्याकडे निर्मिती केली जाते तसंच मानवीय विद्याशास्त्र आहेत म्हणजे तत्त्वज्ञान तर्कशास्त्र आहे, साहित्य समीक्षा आहेत यासारख्या कोशांचं, त्याचबरोबर सायकोलॉजीचा म्हणजे मानसोपचार, आता मानसोपचाराची सगळ्यांना गरज असते तर आमचात मानसशास्त्र ह्या विषयावरचा पण एक कोश तयार झालेला आहे. आणि ह्या कोशांच्या मराठीतल्या परिभाषेचा विद्यार्थी, त्यातले प्राध्यापक महोदय किंवा काही तज्ज्ञ जे लेख लिहितात मराठीतनं ह्यांना त्याचा पुरेपूर वापर होतो आणि अशा प्रकारे आम्ही जनमानसात पोहोचतो.
अच्छा, भाषा संचालनालय एक मराठी आणि हिंदीच्या परीक्षा देखील घेतो, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
आपल्याकडे शासन सेवेत रुजू झाल्यावर प्रत्येकाला मराठी ही 100% आपली शासकीय कामकाजाची भाषा म्हणून आपण ती योजना म्हणून राबवत असतो. ह्याचं अंमलबजावणी करणारं कार्यालय म्हणजे भाषा संचालनालय आहे. जी माणसं शासकीय सेवेत रुजू होतात आणि त्यांना मराठी ही 100 मार्काची परीक्षा शासकीय स्तरावर किंवा तत्सम परीक्षा दिलेल्या असतात, तर त्या स्तरावर त्यांचा मराठी आणि हिंदी हा विषय नसेल तर त्यांना मराठी भाषा आणि हिंदी भाषा ह्या भाषा संचालनालय आयोजित करणाऱ्या परीक्षा ह्या उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.
हां, सध्या येणारी मुलं ही बरीचशी इंग्रजी माध्यमातून येतात, मग त्यांनी ह्या परीक्षा देणं आवश्यक असतं.
त्याशिवाय ते स्थायी होत नाही आपल्या सेवेमध्ये, त्यामुळे त्यांना मराठी आणि हिंदी भाषा ह्या परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. याचबरोबर आम्ही टंकलेखनाच्या आणि शॉर्ट हँड म्हणजे लघु टंकलेखनाच्या ह्याही परीक्षा घेत असतो आणि हे संपूर्ण कार्य हे भाषा संचालनालय आज पार पाडत आहे.
भाषा संचालनालयाचं एक महत्त्वाचं कामकाज म्हणजे अनुवादाचं, तरी त्याविषयी जरा आम्हाला विस्तृत सांगा. म्हणजे कसं की अनुवादाचा उपयोग कोणाकोणाला होतो, सामान्य लोक देखील त्यामध्ये भाग घेऊ शकतात का किंवा ते अनुवादक म्हणून काम करू शकतात का किंवा त्यांना करून घ्यायचं असेल तर ते तुमच्याकडे येऊ शकतात?
तसं नाही, म्हणजे सामान्य माणसं थेट आमच्याकडे अनुवादाचं काम घेऊन येऊ शकत नाही. ह्याला कारण म्हणजे आमचं कार्यालय हे पूर्ण शासकीय यंत्रणा आहे.
अच्छा,
महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये जे कामकाज पटलावर ठेवण्यात येतं विधेयकाच्या स्वरूपात म्हणजे बिलांच्या स्वरूपात, त्या प्रत्येक बिलाचा मराठीतनं अनुवाद हे भाषा संचालनालय हे कार्य तहहयात करत आलेलं आहे. आणि आमच्याकडनं अनुवादाचं प्रारूप तयार झाल्याच्या नंतरच ते पटलावर ठेवण्यात येतं आणि नंतर त्याचं अधिनियमामध्ये रूपांतर होतं. अधिवेशन सुरू नसेल म्हणजेच विधेयकाचं प्रारूप ठेवण्याची संधी नसेल तेव्हा माननीय राज्यपाल महोदयांच्या अखत्यारीत त्यांच्या अधिकारात अध्यादेश काढता येत तर ह्या अध्यादेशाचा अनुवादसुद्धा आमच्याचकडून होतो आणि कालांतरे मग ते अधिवेशन सुरू असेल तेव्हा त्याचं विधेयकात रूपांतर आणि मग पुन्हा त्याचा अधिनियम. ही सगळी कार्यपद्धती जी आहे ती भाषा संचालनालयामार्फतच करण्यात येते. याशिवाय मॅडम भारताचे संविधान हे आमचं बहुचर्चित आणि लोकप्रिय प्रकाशन आहे. आपल्याला माहीतच असेल सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रचनेतून हे संविधान साकार झालेलं आहे. त्याचा मराठी अनुवाद सुरुवातीपासून भाषा संचालनालयानेच केला आहे आणि आता त्याची 8वी आणि द्विभाषी आवृत्ती ही प्रकाशित होईल. तर हे प्रकाशन आहे ते विद्यार्थी आणि अभ्यासक यांना खूपच उपयुक्त आहे आणि ही जी भाषा संचालनालयाची भाषा आहे ती लोकांच्या मुखात येते. म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे द्विभाषी आम्ही आवृत्ती केली आहेत. त्याचा अर्थ म्हणजे एका पानावर इंग्रजी आणि त्याचाच अनुवाद दुसऱ्या पानावर आहे. अभ्यासकांना ह्याचा खूप उपयोग होतो. याचप्रमाणे आमच्याकडे भाषा संचालनालयाने शब्दकोश भाग 1 हे परिभाषेचं एक ॲप म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. ह्या भ्रमणध्वनी उपयोजकामध्ये सध्या आम्ही 4 पुस्तकं टाकली आहेत. म्हणजे 2 परिभाषा कोश आहेत, शासन व्यवहार कोश, न्यायव्यवहार कोश आहे, कार्यदर्शिका आहे आणि प्रशासन वाक्प्रयोग आहेत. साधारणपणे कामकाजात उपयोग करताना ज्या इंग्रजी वाक्प्रयोगांचा मराठीत सर्रास उपयोग होतो ते प्रशासन वाक्प्रयोग असणारा जो कोश आहे तो आम्ही ह्या भ्रमणध्वनी उपयोजकामध्ये उद्धृत केलं आहे. अशा प्रकारे आम्ही लोकांपर्यंत थेट आमचं कामकाज पोहोचवत असतो.
महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर मॅडम आज आपल्याकडे आल्या. भाषा संचालनालयाअंतर्गत काय काय कामकाज केलं जातं, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ते काम पोहोचून आपल्याला त्याचा छान उपयोग होतो आहे हे सगळं त्यांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलं. आज आपण इथं आलात याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली या कार्यक्रमाविषयी मतं, सूचना, अभिप्राय हे स्वागतार्ह आहेत. आम्हाला आपले मतं, अभिप्राय जरूर कळवा. यासाठी आमचा ईमेल आहे aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढील रविवारी सकाळी 7:25. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.